गुड इवनिंग सर, परांजपे स्कीम से और बात कर रहा हूँ मैं। सर तो मुझे क्या रिक्वायरमेंट है फ्लैट साठी? सर आम तो 2 BHK वर ऑफर्स आहेत पुण्यामध्ये। तुमची एक इन्क्वायरी होती आजुरे म्हणून सर। हो बरोबर आहे सर। सर मग तिथेच आमचे जे आजुरे फ्लॅट होतं तिथे ABCDEF प्रतिविंग्स होते। मग आमचे यावर्षी तिथे अजून 2 टावर्स लॉन्च होत आहेत जे आणि एच, आणि त्याच्यावर ऑफर्स आहेत। 2 BHK तुम्ही इंटरेस्टेड होतो ना सर? हा मग तिथे 2 BHK चे ऑफर्स काय आहे? पहिला जे टावर्स होती त्याची प्राइस होती 65 to 68 lakhs होती ऑल इन्क्लुसिव्ह। मग आता ते ऑफर मध्ये आहेत त्या सेम। तर जर ऑफर मध्ये घेतलं तर तुम्हाला 57 lakhs मध्ये मिळतील ते प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस, आणि तुमचे 8 लाख रुपये सेव्ह होतील। सर तुम्ही इंटरेस्टेड आहात का घेण्यासाठी? अपकमिंग आहे सर, 3.5 वर्षाच्या आत मध्ये मिळेल, 3 ते 3.5 वर्षाच्या आत। सर 1-1.5 वर्षासाठी मग सेम ऑफर मध्ये आहे ना आमचं, वाकड मध्ये आहे, ट्रेडन टावर म्हणून आहे, इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे ना हिंजवडी रोड, तिथे आहे आमचं टावर। तिथे 2 BHK जे होतं ते 70 ते 75 लाखाला होतं, पण ऑफर मध्ये घ्यायला गेलं तर 57 lakhs मध्ये आहे प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस सेम प्राइस मध्ये आहे। हा 2 BHK। सर तुमचा आवाज ब्रेक होते माझ टावरचं काम प्रोजेक्ट सर, ट्रायडंट टावर आहे, ट्रायडंट टावर, हा ट्रायडंट टावर आहे आमचं तिथं, ABC आणि DA आहे, 45% कन्स्ट्रक्शन कम्प्लिटेड झालेलं आहे। 2022 आतमध्ये तुम्हाला ते मिळेल, 2022 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्हाला मिळेल। 1 and 2 BHK अवेलेबल आहे। 1 BHK ची प्राइस पहिला होती 47 लाख होती, ऑफर मध्ये ते 40 लाखाला आहे, आणि जे 2 BHK आहे ते 70 ते 72 लाखाला होतं पहिला, तर ऑफर मध्ये 57 लाखाला आहे। आणि जर तुम्हाला सर तिथे आवडेल फ्लॅट, एकदम छान फ्लॅट आहे, जर तुम्हाला जर इंटरेस्टेड असेल तर लवकरात लवकर जाऊन व्हिजिट करा, पहा ते फ्लॅट, आणि आवडला तर लवकरात लवकर बुकिंग करा, कारण बुकिंग लय फास्ट चालू झालेलं आहे या 2 प्रोजेक्ट। हे 2 प्रोजेक्ट साईडला मी सातवडे आणि वाकडमध्ये आहे, लवकरात लवकर बुकिंग केलं तर तुम्हाला पाहिजे तसा फ्लॅट मिळेल, ज्या फ्लोरला पाहिजे त्या फ्लोरला मिळेल। अजून दुसरीकडे कुठल्या लोकेशन मध्ये पाहत असेल तर दुसरीकडे पण आमचे हिंजवडी, सिंहगड रोड, कर्वे रोड या साईडला आहे। पुणे सोडून बाहेर कुठे पाहिजे असेल तर आमचं बेंगलोर मध्ये आहे, नाशिक मध्ये, मुंबई, रांची मध्ये आहे, बडोदा मध्ये आहे। पुणे जर तुमचं कोणी दुसरं कोणी पाहिजे असतील ना, जर तुम्हाला कधी तर विचारतील ना त्यांनी, माझं तसं असेल तर त्यांना पण माहिती द्या, कोल्हापूर मध्ये, मुंबई मध्ये आहे म्हणून सांगा, नाशिक मध्ये, पुण्यामध्ये पाहिजे असेल तर पुण्यामध्ये आमचे हिंजवडी पासून ते थेट शिवापूर सगळीकडे आहे। पोझिशन 2022 आतमध्ये आहे, 2021 ची एंडिंग पर्यंत मिळून जाईल, 21 ची एंडिंग 1.5 वर्षाचं म्हणजे ना, 1.5 वर्षाच्या, कारण याचं 45% कन्स्ट्रक्शन कम्प्लिटेड झालेलं आहे ना, म्हणून ते 2021 डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला मिळून जाईल। लवकरात लवकर सर व्हिजिट करा। हो ABC आणि D आहे, 45% कन्स्ट्रक्शन कम्प्लिटेड आहे। थँक्यू, लवकरात लवकर व्हिजिट करा। ओके थँक्यू सर।